अमिनो आम्ले अर्थात अमिनो ऍसिड्स. अमिनो आम्ले ही कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहेत. बहुतांशी प्राण्यांच्या चयपचय क्रियेत काही अमिनो आम्ले महत्वाची असतात. शरीरातील प्रथिनांमधील अमिनो आम्लांची जोडणी जनुकांद्वारे होते आणि ही क्रिया डीऑक्सीरायबोन्युक्लिक आम्लाद्वारे अर्थात डीएनए द्वारे घडून येते. रासायनिकदृष्ट्या ज्या संयुगात एक किंवा अनेक आम्लधर्मी कार्बॉक्सिल गट आणि एक किंवा अनेक अल्कधर्मी अमिनो गट असतात अशा कार्बनी संयुगांना अमिनो आम्ले म्हणतात. प्रथिनांचे घटक म्हणून आढळणारी व इतर बहुतांशी सर्व नैसर्गिक अमिनो आम्ले ही अल्फा अमिनो आम्ले आहेत. म्हणजे या संयुगात अमिनो व कार्बॉक्सिल गट एकाच कार्बन अणूला जोडलेले असून या कार्बनचा तिसरा बंध बहुधा हायड्रोजन बरोबर आणि चौथा बंध हा विविध प्रकारच्या गटांना जोडलेला असतो. सजीवांच्या पेशींमध्ये अमिनो आम्ले एकामेकांना जोडलेल्या स्थितीत म्हणजेच पेप्टाइडांच्या स्वरूपात असतात. एका अमिनो आम्लाचा अमिनो गट दुसऱ्या अमिनो आम्लाच्या कार्बॉक्सिल गटाशी जोडलेला असतो. यामधील बंधाला पेप्टाइड बंध म्हणतात. अमिनो आम्ले एकत्र येऊन लांबच लांब साखळी तयार होते. या साखळीला पॉलीपेप्टाइड म्हणतात. पेप्टाइड बंध बनताना पाण्याचा एक रेणू मुक्त होतो तर तोच बंध तोडण्यासाठी पाण्याचा एक रेणू मिळवावा लागतो. अमिनो आम्लांपासून पेप्टाइड निर्मितीसाठी पुष्कळ ऊर्जेची आवश्यकता असते. निसर्गात आढळणारी प्रथिने ही लांब साखळी असलेली पॉलीपेप्टाइडे आहेत. आत्तापर्यंत वेगवेगळी सुमारे 25 अमिनो आम्ले आढळली असून त्यापैकी फक्त 20 अमिनो आम्ले प्रथिनांचे मुख्य घटक आहेत. या 20 पैकी 8 अमिनो आम्ले मानवाच्या शरीरात तयार होत नाहीत. ती आहारातून मिळवावी लागतात. त्यांना आवश्यक अमिनो आम्ले म्हणतात. उरलेली आम्ले शरीरात तयार होतात. मात्र ह्यापैकी आर्जिनिन हिस्टिडिन अशी काही अमिनो आम्ले लहान मुलांमध्ये तयार होत नाहीत. त्यांचा पुरवठा बाहेरूनच करावा लागतो. प्रथिनांची मुख्य घटक असलेली अमिनो आम्ले आणि त्यांची उदाहरणे अशी आहेत. आवश्यक अमिनो आम्ले म्हणजेच शरीरात तयार न होऊ शकणारी अमिनो आम्ले, ती पुढील प्रमाणे: आयसोलुसिनिन, लुसिन, लायसिन, मिथिओनिन, फिनाइल ॲनालिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन आणि व्हॅलिन. अनावश्यक अमिनो आम्ले म्हणजे जी शरीरात तयार होऊ शकतात अशी, त्यांची उदाहरणे पुढील प्रमाणे: ॲलनिन, आर्जिनिन, ॲस्पिरजिन, ॲस्पार्टिक आम्ल, सिस्टीन, ग्लुटामिक आम्ल, ग्लुटामिन, ग्लायसिन, हिस्टिडिन, प्रोलिन, सेरिन आणि टायरोसिन.
सर्व अमिनो आम्लांमध्ये अमिनो आणि कार्बॉक्सिल असे दोन गट असले तरी त्यांच्या रेणू संरचनेमध्ये फरक असतात. काही आम्लांमध्ये अतिरिक्त अमिनो गट असू शकतात आणि इतर काहींमध्ये जलरोधी गट असतात. प्रथिनांची रचना आणि गुणधर्म घटक अमिनो आम्लांवर अवलंबून असते. प्रथिनांमधील पॉलीपेप्टाइड साखळीत फक्त एका अमिनो आम्लात बदल झाला किंवा साखळीतील जागा बदलली तरीही त्या प्रथिनांच्या कार्यात बदल होतो. प्रथिनांच्या कार्यानुसार जीवरसायन शास्त्रज्ञ प्रत्येक अमिनो आम्लाची माहिती, कार्य आणि त्यामधील संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व अमिनो आम्ले पाण्यात सहज विरघळतात तर अल्कोहोलमध्ये अल्प प्रमाणात विरघळतात किंवा विरघळत नाहीत. अमिनो आम्लात आम्लधर्मी व अल्कधर्मी गट असल्यामुळे ती उभयधर्मी संयुगे आहेत. सामान्य तापमानाला अमिनो आम्ले शुभ्र स्फटिक रूपात आढळतात. इतर कार्बनी संयुगांच्या मानाने त्यांचे वितळ बिंदू उच्च म्हणजे साधारणत 200 डिग्री सेंटीग्रेडच्या वर आहेत. ही आमले चवीने गोड वा कडू किंवा काही चवहीनही असतात. पाण्याच्या सहाय्याने 1200 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानाला प्रथिनांचे अपघटन केल्यास त्यातील घटक अमिनो आम्ले मुक्त होतात. प्रथिनांचे पचन होताना सुरुवातीला प्रथिनांचे अपघटन करणाऱ्या विकरांद्वारे पॉलीपेप्टाइडचे बंध तुटून त्यांचे अमिनो आम्लांच्या लहान साखळ्यात रूपांतर होते. या लहान स्वरूपाच्या पेप्टाइडांपासून जोपर्यंत अमिनो आम्ले मुक्त होत नाहीत तोपर्यंत ही क्रिया चालू राहते. जैवरासायनिक प्रक्रियेद्वारा नंतर ही आम्ले आतड्यात शोषली जातात आणि रक्तात मिसळून पेशीपर्यंत पोहोचतात आणि ती वापरली जातात. काही अमिनो आम्ले विशिष्ट प्रजातींमध्ये विशिष्ट प्रथिने तयार होण्यासाठी घटकद्रव्ये म्हणून थेट वापरली जातात. काही अमिनो आम्ले ऊर्जा स्रोत म्हणून वापरली जाऊ शकतात, तर इतर काही आम्ले प्रथिनांचे सेवन मोठ्या प्रमाणात झाल्यास लघवी वाटे बाहेर फेकली जातात. प्रथिनांचे घटक असलेल्या अमिनो आम्लांचे संश्लेषण करण्याची कार्यक्षमता निरनिराळ्या जीवांची कमी अधिक असते. हे जीव सर्वच अमिनो आम्लांचे संश्लेषण करू शकतात. त्यांना आहारात अमिनो आम्ले असण्याची आवश्यकता नसते, परंतु ज्या जीवात संश्लेषण होण्याची कोणतीच यंत्रणा नसते त्यांच्या आहारात सर्व अमिनो आम्ले असावी लागतात. सस्तन प्राण्यांना 8 ते 10 आवश्यक अमिनो आम्ले लागतात. बहुतेक वनस्पती त्यांना आवश्यक असणाऱ्या अमिनो आम्लांचे संश्लेषण स्वतः करतात. ही नोंद विजय लाळे यांनी केली आहे.